हरे कृष्ण तर आजच्या या श्रीमद भागवत वर्गामध्ये सर्व भक्तांचं स्वागत आहे. तर या ठिकाणी श्रीमद भागवत मधील 8वा स्कंद मधील 24वा अध्याय मत्स्यावतार चा प्रसंग या ठिकाणी आपण पाहत आहोत. तर आज आपण श्लोक क्रमांक 31 ते 37 यावर चर्चा करणार आहोत. तर श्रीमद भागवत मधील जे पण काही अवतार आहेत, अवतारांचं लीलांचं वर्णन दिलेलं आहे, हे कशासाठी दिलेलं आहे, भगवंत अवतार का घेतात. मागील काही प्रवचनामध्ये प्रभूजींनी सांगितलं की अवताराचं महत्व काय आहे, परंतु आपण पाहिलं तर भगवंतांचं असंख्य अवतार आहेत आणि त्यातील काही अवतार महत्वाचे श्रीमद भागवत मध्ये वर्णन केलेलं आहे. श्रीमद भागवत असं वर्णन आहे की प्रत्येक प्रसंग लीला सर्व पवित्र आहेत आणि या ग्रंथामध्ये भगवंत आणि भगवंतांच्या भक्तांच्या चरित्रांचं वर्णन केलेलं आहे आणि ते पण पवित्र आहे. आणि जो प्रभुपाद म्हणतात तो जीव या श्रीमद भागवत पुराणाचा आश्रय घेतो, त्याचं अध्ययन करतो, श्रवण करतो, त्याचं जीवन पण पवित्र होतं. का? कारण श्रीमद भागवत हे पवित्र आहे, त्यातील सर्व भगवंतांच्या लीला या पवित्र आहेत आणि त्यांचा आश्रय जो घेतो, त्यांचं श्रवण करतो, त्याचं जीवन पण पवित्र होतं. म्हणून आपण बघतो की या कलियुगामध्ये ग्रंथ अवताराच्या रूपात भगवंत आलेले आहेत. आज आपण पाहतो की भौतिक जगामध्ये भगवंत प्रकट होत नाहीत असं म्हणणं असतं, परंतु भगवंत प्रकट आहेत या ग्रंथाच्या रूपाने. भागवत हे साक्षात भगवंतांचं ग्रंथ रूप आहे. म्हणून भागवत मध्ये पहिल्या स्कंदामध्ये वर्णन केलेलं आहे की श्रोणोता स्वकताम कृष्ण पुण्य श्रवण कीर्तन हृदयंतोस्तो य भद्राणी विदोनती स्रताम. की जो भगवंतांची कथा जो जीव ध्यानपूर्वक ऐकतो व सांगतो हे फार पवित्र आहे, पुण्यप्रद आहे म्हणलेलं आहे. पुण्य श्रवण कीर्तन, जो भगवंतांच्या कथा श्रवण करतो, कीर्तन करतो, हे फार पुण्यव्रत आहे. त्यामुळे काय होतं, भगवंत आपल्या हृदयातील सर्व भोग इच्छा आहेत, त्या भौतिक इच्छा आहेत, त्या नष्ट करतात. आपण पाहतो की आपण सिरियलमध्ये पाहतो किंवा भागवतमध्ये पण आपण काही काही चित्र पाहतो भगवंतांचे, की भगवंत क्षीरसागरामध्ये राहतात. क्षीरसागरामध्ये म्हणजे काय, दुधाचा सागर, सागर म्हणजे सिंधू, आणि त्या सागरामध्ये भगवंत राहत. आपण काही काही सिरियलमध्ये पाहिलं की सर्व देवी देवतांना ज्यावेळी काहीतरी संकट येतात किंवा देवी देवता असे दर्शनासाठी पण क्षीरसागराच्या तटावर जातात. का? भगवंतांचं दर्शन घेणं, कारण भगवंत त्या ठिकाणी निवास करतायत क्षीरसागरवर. परंतु या कलियुगात कसं दर्शन होणार लोकांना, सर्व या बद्ध जीव लोकांना. म्हणून भगवंत इतके कृपाळू आहेत की तो सिंधू सोडून ते भागवत सिंधूच्या रूपात या कलियुगामध्ये प्रकट होतात. भागवत सिंधू म्हणजे भागवत साधारण नाही आहे, हा एक सागराप्रमाणे त्यामध्ये भगवंतांच्या लीलांचं वर्णन आहे. म्हणून याला म्हणलेलं आहे की भागवत सिंधूच्या रूपात भगवंत या भौतिक जगात येतात, जेणेकरून प्रत्येक जीव भगवंतांच्या या सुंदर लीला ऐकेल, श्रवण करेल आणि भगवंतांचं दर्शन घेऊ शकेल. म्हणून या कलियुगामध्ये भागवताच्या रूपात भगवंत प्रकट झालेले आहेत. म्हणून हा भगवंतांचा उद्देश असो. चैतन्य चरितामृत मध्ये मध्य लीलेमध्ये वर्णन आहे की माया मुग्धर जेवेर नाही स्वतः कृष्ण ज्ञान, जेवेर कृपाय कैला कृष्ण वेद पुराण. की बद्ध जीव आहे तो स्वतःच्या अल्प ज्ञानाने कधीही कृष्ण भावना जागृत करू शकत नाही. का? कारण त्याचा अल्प ज्ञान आहे, तो कधीही आपल्या हृदयातील कृष्ण भावना जागृत करू शकत नाही. परंतु भगवंतांची जी आयतुकी कृपा आहे त्याद्वारे तो हे जे वैदिक साहित्य भगवंतांनी दिलेलं आहे, पुराणाचं पुराण दिलेलं आहे, ते पुराण निर्माण केलेले आहेत, त्याचा आश्रय घेऊन तो काय करू शकतो, कृष्ण भावना जागृत करू शकतो. म्हणजे भगवंत काय केलेले आहेत, भागवत आणि ग्रंथ पुराणाच्या रूपामध्ये हे काय आहे म्हणलेलं आहे की माया मुक्त जीवेर, जिथे मायामध्ये सर्व जीव आहेत त्यांचा उद्धार करण्यासाठी जीवेर कृपाय कृपाय की जीवे जीवावर कृपा करण्यासाठी भगवंत या वेद आणि पुराणाच्या रूपामध्ये आलेले आहेत आणि सर्व जीवांना याद्वारे कृष्ण भावना भावित करण्यासाठी या ग्रंथाद्वारे आज उपस्थित आहेत. म्हणून अशा प्रकारे श्रीमद भागवतामध्ये भगवंतांनी भक्तावर एक कृपेचा वर्षाव केलेला दिसून येतो. का? कारण भागवत मध्ये भगवंत आणि भगवंतांच्या शुद्ध भक्तांचं चरित्रच आहे, त्यांच्या शुद्ध लीला आहेत. म्हणून आपण पाहतो की त्यामध्ये भक्तावर एक कृपेचा वर्षाव भगवंतांनी केलेला दिसतो. प्रत्येक लीलेमध्ये भक्तांचं संकट येतं किंवा भक्तांच्यावर कृपा भगवंतांचं भक्ताचं रक्षण करण्यासाठीच भगवंत वेगवेगळ्या लीला वेगळे अवतार घेऊन वेगवेगळ्या लीला करतात. म्हणून ज्याप्रमाणे या अध्यायामध्ये आपण पाहतो की कृपावश सत्यवस राजा जो आहे त्या सत्यव्रत राजा ह्याला जे काही मत्स्यावताराचं दर्शन भगवंत देणार आहेत पहिल्या श्लोकामध्ये, म्हणजे जवळजवळ या 31 श्लोकापासून वर्णन आहे की ते सांगतायत की मी तुला आता काय करणार आहे की वर्णन केलेलं आहे, आता आपण वाचलं तात्पर्य भाषांतर मध्ये की कशा प्रकारे तुला मी आता मत्स्यावताराचं दर्शन देणार आणि हे मोठा एक प्रलय होणार आहे, त्या प्रलयातून मी तुला मुक्त करणार आहे. म्हणजे एक कृपावश भगवंत आपल्या भक्तावर भक्ताचं एक सुंदर दर्शन देण्याची इच्छा करीत आहेत. म्हणून आपण बघितलं मागील श्लोकामध्ये की ते राजाला म्हणतायत 31 श्लोकापासून की 7व्या दिवशी काय होईल, भू आणि स्वर्ग स्व हे तिन्ही लोक काय होईल प्रलयाखाली बुडून जातील, आणि त्याआधी एक नौका तुझ्याजवळ येईल आणि ती नौका आहे त्या नौकेमध्ये तू बस आणि जी काही औषधे आहेत बीजे आहेत त्या नौकेमध्ये ठेव आणि सोबत काय कर, ते म्हणतात की याचं वर्णन पुढील श्लोकामध्ये केलेलं आहे की त्या नौकेमध्ये तू काय कर बस आणि ती सप्तर्षी ऋषी आहेत त्या सप्तर्षी ऋषींना पण या नौकेमध्ये घेऊन जा आणि ही नौका या प्रलय जलामध्ये वाहून कशी जाणार, तर काय होईल मी मत्स्य अवताराच्या रूपात येईन आणि तू वासुकी सर्पाला रशी बनव आणि त्या मत्स्य अवतारचं जे शिंग आहेत त्या शिंगालाही रशी बांधून ती नौकेला बांध आणि मी तुला त्या प्रलय जलातून घेऊन जाईन. आपण पाहतो की या ठिकाणी माशाला शिंग कसं काय, आपण अनेक मासे पाहिले परंतु माशाला शिंग कधी पाहिलं नाही. परंतु आचार्य वर्णन करतात की भगवंत आहेत, भगवंतांचं रूप दिव्य आहे, भगवंतांना काय शिंग त्या माशाला असावं, कारण आपण कधी माशाला शिंग आहे असं कधी ऐकलं नाही. परंतु या ठिकाणी भगवंत मत्स्य रूपात आलेले आहेत, त्यांना शिंग आहे. ते म्हणतात माझ्या शिंगाला वासुदेव सर्पाची ती रशी रूपात काय कर बांध आणि मी तुला या प्रलय जरातून घेऊन जाईन. तर अशा प्रकारे या ठिकाणी भगवंत सत्यव्रत राजाला सांगतायत. तर आपण पाहतो की अशा प्रकारे भगवंतांचे रूप आहेत किंवा भगवंतांच्या लीला आहेत या विशेष आहेत, या आपण आपल्या भौतिक बुद्धीने जाणू शकत नाही. म्हणून भगवद्गीतेत वर्णन केलेलं आहे की जन्म कर्मच्य मे दिव्यम हे वेती तत्वथा तकत्वा चलम पूर्ण नैती मामे ती सो अर्जुना. की भगवान सांगतायत की माझं जन्म आणि कर्म काय आहे दिव्य आहे आणि जो कोणी हा माझं जन्म कर्म जाणतो त्याला तकत्वा पुनर्जन्म नैती सो अर्जुना, की परत त्याला या भौतिक जगामध्ये जन्म घ्यावा लागत नाही. म्हणून या ठिकाणी आपण पाहिलं की या अध्यायामध्ये पण मागे 27 कि 26 श्लोकामध्ये वर्णन केलेलं आहे की भगवंत का अवतार घेतात, गायीचं रक्षण करण्या 5वा श्लोक आहे या अध्यायातील, ब्राह्मणांचं रक्षण करण्यासाठी, भक्तांचं रक्षण करण्यासाठी, जे वेद आहेत धर्म आहेत अर्थ या सर्व तत्वांचं रक्षण करण्यासाठी भगवंत अवतार घेतात या अध्यायाच्या 5व्या श्लोकामध्ये वर्णन केलं. अनेक ठिकाणी वेगवेगळे वर्णन केलेले, परंतु या अध्यायात काय खास करून वर्णन केलेलं आहे, ब्राह्मण गाय भक्त वेद धर्म अर्थ ही जी तत्व आहेत यांचं रक्षण करण्यासाठी भगवंत या ठिकाणी मत्स्यावतार धारण करतात. म्हणून हे जे काही भगवंतांचे रूप आहे अवतार आहेत हे आपण काय हे दिव्य आहेत हे समजू शकत नाही. म्हणून कोणती महाराणी भागवत मध्ये एक प्रार्थना करते की हे भगवंता तुमच्या लीला मोहित करणारे आहेत, हे बद्ध जीव जाणू शकत नाही. न वेद कश्चितम कवेच कृषित तवे हम मानस चन्ना विडंबन म्हणलेलं आहे. विडंबन म्हणजे काय? भ्रमा टाकणारे आहेत कि ह्या लीला आहेत तुमच्या दिव्य लीला आहेत. आणि विडंबन म्हणलेलं कि ह्या लीला साधारण मनुष्याला काय करतात? भ्रमा टाकतात. म्हणून आपण पाहतो की सहा प्रकारचे अवतार आहेत, शक्तावेश अवतार, लीला अवतार, मनवंतर अवतार, नंतर युगा अवतार, गुणा अवतार, अशा प्रकारचे भागवत मध्ये सहा प्रकारच्या अवतारांचं वर्णन केलेलं आहे. आणि सर्व अवतार हे दिव्य आहेत, परंतु यामध्ये लीला अवतार हा विशेष आहे. आचार्य सांगतात की लीला अवतार हा विशेष आहे. का? कारण त्यामध्ये एकदम सुंदर लीला भगवंत करतात आणि बद्ध जीवांना मोहित करतात, जेणेकरून प्रत्येक जीव भगवंतांचं दर्शन घेण्याची इच्छा करेल, लीलापती आकृष्ट. आणि ह्या लीला भागवत मध्ये सुंदर दिलेल्या आहेत. म्हणून हे लीला अवतार आचार्य म्हणतात की विशेष लीला अवतार आहे, हा विशेष अवतार आहे. त्यापैकी या ठिकाणी या अध्यायात वर्णन केलेलं आहे मत्स्य अवतार. तर या ठिकाणी श्रीमद भागवताच्या पहिल्या स्कंदात 24 अवतारचं वर्णन केलेलं आहे. आणि त्या 24 अवतारामध्ये हा मत्स्य अवतार वर्णन 10व्या नंबरवर येत. परंतु या ठिकाणी आपण बघतो परीक्षित महाराज म्हणतायत की सुखदेव गोस्वामींना की भगवंतांनी वामन अवतार घेऊन बली महाराजांच्या विशेष अनुग्रह केला, कृपा केली. मागील अध्यायामध्ये आहे की बली महाराजांच्या एक अकारण कृपा केली आणि बली महाराजांना इतकं धन दिलं, इतकं ऐश्वर लोक दिला, आणि त्या ठिकाणी अकारण कृपा करून भगवंत स्वतः द्वारपालाच्या रूपामध्ये त्या ठिकाणी राहिले. आणि हे विशेष कृपा केल्यावर लगेच भगवंत या ठिकाणी सत्यव्रत राजावर पण विशेष कृपा करतायत. त्यामुळे तुम्ही ही जी कृपा आहे सत्यव्रत राजावर, ती मला काय करा, सविस्तर सांगा. म्हणून ह्या ठिकाणी सुखदेव गोस्वामी आता सांगतायत की ही जी कृपा काय आहे, मत्स्यावतार का धारण केला. तर भगवंत भक्तावर कृपा जी करतात ती अकारण कृपा असते, विशेष कृपा असते. म्हणून त्यांना भक्त वत्सल म्हणलं जात. का? कारण भक्तावर एक विशेष कृपा केली. भगवद्गीतामध्ये शास्त्रामध्ये वेगवेगळे उदाहरण आहेत, त्यामध्ये भक्त वत्सल किंवा भक्तावर एक विशेष कृपा भगवंत कशी करतात त्याचं वर्णन आहे. तर आपण भगवंतांच्या जीवावर जी काही विशेष कृपा आहे ती कशी करतात, किंवा अनुग्रह या ठिकाणी अनुग्रह केलेला आहे जो सत्यव्रत महाराजांच्यावर भगवंतांनी आणि मत्स्यावतारा वर्णन केले रूप दाखवलेलं आहे, हा एक अनुग्रह आहे, विशेष कृपा आहे, यावर आज आपण चर्चा करू. परंतु त्याआधी तात्पर्यामध्ये प्रलयाचं वर्णन केलेलं आहे. प्रलय या ठिकाणी वर्णन केलेलं आहे की जसं जयदेव गोस्वामी श्रीमोहन प्रभूंनी जयदेव गोस्वामींचं सांगितलं की कशाप्रकारे जयदेव गोस्वामी हा जो मीन अवतार आहे मत्स्य अवतार हा पहिल्या नंबरवर आहे असं वर्णन केलेलं आहे. जयदेव गोस्वामी एका भजनात म्हणलेलं आहे की प्रलयोपीती चले धृतवान शिवेदम विहित वहित्र चरित्र मकेतम केशव धृता मीन शरीरा जय जगदीश हरे जय जगदीश हरे. तर ह्या ठिकाणी जे जयदेव गोस्वामी आहेत यांनी पहिल्या नंबरवर भजनामध्ये वर्णन केलेलं आहे की हा जो अवतार आहे हा काय आहे, एक नंबरला आहे. परंतु श्रीमद भागवत मध्ये आज जे आपण ऐकणार आहे या ठिकाणी वर्णन केलेलं आहे ते चक्षुष मन्वंतराचं वर्णन केलेलं आहे. आणि ह्या ठिकाणी जो मत्स्य अवतार झालेला आहे तो 10 नंबरला आहे. म्हणून ह्या ठिकाणी श्रीमद भागवत मध्ये पण पहिल्या स्कंदात जे काही 24 अवतारचं वर्णन केलेलं आहे त्यामध्ये तरी वाचलं तरी त्यामध्ये चक्षुष मन्वंतराचं वर्णन केलेलं आहे. आणि त्या ठिकाणी पण काय केलेलं आहे, 10व्या नंबरलाच प्रभुपादांनी वर्णन केलेलं आहे तात्पर्यामध्ये. म्हणून आणि त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की हा जो या ठिकाणी जे 10व्या नंबरचं वर्णन केलेलं आहे या ठिकाणी, कारण हा जो प्रलय होता तो स्वयंभू मनूच्या वेळी झालेला आहे. आणि कधी स्वयंभू मनूचं पण प्रभुपाद पहिल्या स्कंदात वर्णन करतात की स्वयंभू मनूच्या वेळी पण एक प्रलय झाला होता. कधी ज्यावेळी ब्रह्माजींनी आपल्या मुखातून वेद प्रकट केले आणि ते चोरीला गेले, आणि हे रक्षण करण्यासाठी भगवंतांनी काय केलेला, मत्स्य अवतार धारण केला होता. म्हणून हा अवतार 10व्या नंबरला असं वर्णन केलेलं आहे. श्रीधर स्वामींचं पण काही काही आचार्य वेगवेगळ्या वेद टीका करतात. श्रीधर स्वामींचं पण त्या तात्पर्यामध्ये भागवत मध्ये वर्णन केलेलं आहे. श्रीधर स्वामी म्हणतात की बाराव्या स्कंदामध्ये चौथ्या अध्यायात वर्णन केलेलं आहे की प्रलयाचं वर्णन करतात की प्रलय किती प्रकारचे आहेत. चार प्रकारच्या प्रलयाचं वर्णन केलंय, नित्य प्रलय, नंतर नैमित्तिक प्रलय, प्राकृतिक प्रलय आणि आध्यांतिक प्रलय. तर याचं सविस्तर वर्णन या बाराव्या स्कंदामध्ये चौथ्या अध्यायामध्ये वर्णन केलं आहे. थोडक्यात आपण बघू, नैमित्तिक प्रलय म्हणजे काय, की ब्रह्मदेवांची एक सहस्र चतुर्युगाचं चतुर्युगचं आवर्तने असतात, म्हणजे ब्रह्माचा एक दिवस म्हणजे एक कल्प म्हणलं जातं त्याला, तर तेवढीच त्याची एक रात्र असते आणि ह्या एका दिवसामध्ये 14 मनू येतात. आणि ज्यावेळी रात्र होते त्यावेळी काय होतं, ब्रह्माजी निद्रिष्ट होतात आणि प्रलय सुरू होतो. तर हा प्रलयचं वर्णन केलेलं आहे की हा नैमित्तिक प्रलय आहे. प्राकृतिक प्रलयाचं वर्णन केली, 100 वर्ष ज्यावेळी ब्रह्माजींचे पूर्ण होतात त्यावेळी ते संपलं की पूर्ण भौतिक तत्वे आणि सर्व पूर्ण ब्रह्मांडांचा प्रलय होतो. तर याचं वर्णन केलेलं आहे प्राकृतिक प्रलय. आत्यांतिक प्रलय की याचं वर्णन पण केलेलं आहे की आत्म्याला भवबंधनास टाकणारा मिथ्या अहंकाराला विवेक बुद्धीस तोडल्यास परमात्मा अच्युत भगवंतांच्या काय होतो, साक्षात्कार होतो असं वर्णन केलेलं आहे. म्हणजे श्रीमद भागवत मध्ये या चारही प्रलयाचं वर्णन केलेलं आहे सविस्तर. तर अशा प्रकारे चार प्रलयाचं वर्णन श्रीधर स्वामी काय करतात, बाराव्या स्कंदात तात्पर्यात देतात. तर श्रीधर स्वामींच्या मते याचं वर्णन आपण पाहूया की ते म्हणतायत की आजच्या श्लोकात जे काही वर्णन केलेलं आहे चाक्षुष मन्वंतराचं, चाक्षुष मन्वंतराचा जो अंतिम काल आहे त्यावेळी भगवंत सत्यव्रत महाराजांना काय सांगतायत की मी ह्या ठिकाणी प्रकट होईन. आणि श्रीधर स्वामी म्हणतात की ब्रह्माजींचे 12 दास म्हणजे एक दिवस आणि 14 मनू काय होतात, एका दिवसामध्ये येतात. मग या ठिकाणी ते काय करतात, दिवस झाल्यावर रात्री झोपतात. आणि त्यावेळी मग या ठिकाणी म्हणलेलं आहे की वैवस्वत म्हणून प्रलयानंतर काय होतं, राज्य सुरू होत. तर अशा प्रकारे एका दिवसात 14 मनू गेल्यावर मन्वंतर होतो असं वर्णन केलेलं आहे. परंतु हा चाक्षुष मन्वंतर आहे हा 6 नंबरला आहे. म्हणून श्रीधर स्वामी म्हणतात की ह्याच वेळी हा प्रलय झालेलाच नाहीये. का, कारण मनू 14 मनू झाल्यावर ब्रह्माजींचा दिवस होतो आणि दिवस झाल्यावर काय होतं, प्रलय होतो. परंतु ह्या ठिकाणचं चाक्षुष मन्वंतर 6 नंबरला आहे असं श्रीधर स्वामी म्हणतात. म्हणजे काय, प्रलय झालेलाच नाही. तर ह्या ठिकाणी अनेक आचार्य चक्रवर्ती ठाकूर पण सांगतायत की वेगवेगळे आपल्या टीका सांगतायत, परंतु तात्पर्यामध्ये ह्या ठिकाणी आज प्रभुपाद वर्णन करतायत की हे भगवंतांची इच्छा आहे, की ह्या भगवंतांच्या लीला आहेत, की भगवंताच्या ठिकाणी प्रलय झाला नसला तरी पण एक भक्तावर अकारण कृपा करण्यासाठी भगवंतांनी हे लीला दाखवलेली आहे, प्रलय दाखवलेला आहे. तसं मार्कंडेय ऋषींचं या ठिकाणी आजच्या तात्पर्यात वर्णन आहे. मार्कंडेय ऋषींच्या वेळी पण काय झालेला, प्रलय झालेला नव्हता. परंतु मार्कंडेय ऋषींची इच्छा होती की मला तुमची शक्ती पाहायची आहे, तुमचा प्रलय पाहायचा आहे. म्हणून भगवंतांनी आपल्या एका विशेष शक्तीद्वारे त्यांना प्रलयाचं दर्शन दिलं होतं. म्हणून या ठिकाणी आपण पाहतो की भगवंत अचिंत्य आहेत, भगवंताच्या अचिंत्य शक्तीचे स्रोत आहेत. त्यामुळे ते शक्तीद्वारे ते काय करतात, आपले काहीही ते कधीही प्रलय घडवून आणू शकतात. म्हणून शास्त्रामध्ये वेगळे आचार्य वेगळे टीका करतायत, परंतु ह्या ठिकाणी श्रीधर स्वामी म्हणतायत की अशा प्रकारे हा प्रलय झालेला नाहीये. परंतु तसं या ठिकाणी तात्पर्यात वर्णन केलेलं की कधी कधी भगवंतांच्या इच्छेने ब्रह्माजी झोपतात. तसं तंद्री या ठिकाणी भगवंत ब्रह्माजींना तंद्री आली थोडासा वेळ, परंतु ते झोपले नाहीत. आणि ते तंद्री म्हणजे काय, झोपच आहे. आणि त्या झोपेच्याही प्रलय झाला, म्हणजे भगवंतांनी त्या तेजामध्ये त्यांना काय केलं, प्रलयचं दर्शन दिलं. तर अशा प्रकारे या ठिकाणी वर्णन आहे की भगवंत आपल्या इच्छेद्वारे किंवा आपल्या शक्तीद्वारे भगवान भक्तावर एक विशेष कृपाही करतात. आणि या मत्स्यावतार जे दर्शन दिलेलं आहे हे एक विशेष कृपा सत्यव्रत राजावर भगवंतांनी केलेलं आहे. म्हणून कृपावश हा अवतार भगवंतांनी दाखवलेला आहे. म्हणून विश्वनाथ ठाकूर या ठिकाणी सांगतायत की या ठिकाणी आचार्यांची कृपा किंवा गुरूंची कृपा, भक्तांची कृपा असल्याशिवाय आपण भगवंतांना जाणू शकत नाही. का, का भगवंतच्या लीला समजू शकत नाही. भगवंतांची कृपा पाहिजे, परंतु भक्तांची कृपा असल्याशिवाय, गुरूंची कृपा असल्याशिवाय, आचार्यांची कृपा असल्याशिवाय त्यांनी दिलेलं ज्ञान हे आपण जाणू शकत नाही. म्हणून या ठिकाणी चैतन्य चरितामृत मध्ये वर्णन केलेलं आहे की कृपाबिना ईश्वर तत्व कोही नाही जाणी, की म्हणलेलं आहे मध्य लिलेमध्ये की जर आचार्यांची कृपा नसेल तर जे ईश्वर तत्व आहे ते आपण जाणू शकत नाही. म्हणून त्यासाठी कृपा महत्व आहे. आणि जर आचार्यांची कृपा झाली, प्रभू तात्पर्यात सांगतात मध्य लिलेमध्ये, तर एखादा भक्त, एखादा जीव कुठून कुठंही जाऊ शकतो, त्याच्यावर तर गुरूंची कृपा झाली, तो एक चांगला प्रचारक होऊ शकतो, चांगला भगवंतांची सेवा करू शकतो. का? कधी? गुरूंची कृपा झाल्यावर. यश प्रसाद हा भगवत प्रसाद म्हणलेला आहे की ज्यावेळी गुरु आणि आचार्यांची कृपा होते त्यावेळी नक्की आपल्यावर भगवंतांची कृपा होते. तर हे प्रभुपाद तात्पर्य सांगतात की हे फर्स्ट कॅटेगरी झाली, परंतु आपण तर त्या फर्स्ट कॅटेगरीमध्ये नसेल तर प्रभुपाद म्हणतात आपण सेकंड कॅटेगरीमध्ये तरी ही कृपा मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आचार्यांची. कसे? गुरुमुख पद्म वाक्या चिते ते करूया ऐक्या, की गुरूंच्या मुखातून जे काही वाक्य आलेले आहेत, जे काही ज्ञान आलेलं आहे ते आपल्या हृदयामध्ये ठेवलं पाहिजे आणि ते आपण पालन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, ज्यावेळी गुरु आपल्यावर प्रसन्न होऊ शकतात. म्हणून आपण या ठिकाणी पाहूया की भगवंत कशा प्रकारे भक्तावर विशेष कृपा करण्यासाठी अवतार घेतात आणि त्यामुळे ही एक भगवंतांची महानता आहे. म्हणून या ठिकाणी ते मत्स्यावतार आहे, एक भगवंतांची महानता आहे, म्हणून त्यांनी एक विशेष कृपा करून या ठिकाणी सत्यव्रत राजावर एक विशेष कृपा केलेली आहे. म्हणून या ठिकाणी श्रीमद भागवताच्या 10व्या स्कंदामध्ये वर्णन केलेलं आहे की कशा प्रकारे भगवंत जी थोडीशी कृपा झाली तर जीव काय करू शकतो, जीवावर विशेष कृपा होऊ शकते. अथापि ते देव पदाम पूजत्वय प्रसाद लेशानुगृहित ए हे वही जानाती तत्व भगवन महिन्मो न चाणय कोपी चिर विचिन्वन. म्हणलेलं की या 10व्या अध्यायामध्ये 10व्या स्कंदामध्ये वर्णन केलेलं आहे की ब्रह्माजी भगवंतांना प्रार्थना करतात, हे भगवंत आहे प्रभू, तर कुणावर आपल्या चरण कमलाची लेश मात्र तरी कृपा झाली तर तुमची ही महानता समजू शकतो. कारण आणि जो तुम्हाला समजण्यात तर्क वितर्क करतो तो कितीही वर्ष कितीही वेद्याध्यान केले तरी तो तुम्हाला जाणू शकत नाही. अथापि देव पदाम पूजे, म्हणजे भगवंतांच्या चरण कमळाची थोडीशी तरी लेश मात्र तरी कृपा झाली तर तो काही तुमची महानता आहे म्हणतात ब्रह्माजी. तर भगवान अवतार घेण्यामध्ये पहिला पाहिले की अनेक उद्देश पाहिलं तर आपण भगवंत जे अवतार घेतात त्यात तर पाहिलं तर अनेक उद्देश भगवंतांनी गीतेमध्ये भागवत मध्ये वर्णन केलेले आहेत. परंतु भगवंतांची एक अकारण कृपा आहे. भगवंत कधी कधी स्वतः प्रकट होतात, कधी कधी भक्ताच्या रूपात प्रकट होतात, कधी कधी भक्तांच्या द्वारे, तसे शक्तावेश अवतार आहे, भक्तांना एक विशेष शुद्ध भक्तांना शक्ती देतात, त्यातून पण ते अनेक वेगवेगळ्या प्रकारे कृपा करतात आणि हा एक अनुग्रह आहे. म्हणून श्रीमद भागवत मध्ये ध्रुव महाराजांचं, प्रल्हाद महाराजांचं उदाहरण आहे की ध्रुव महाराजांचं रक्षण करण्यासाठी, प्रल्हाद महाराजांचं रक्षण करण्यासाठी भगवंत त्या ठिकाणी प्रकट झाले आणि अशा प्रकारे कृपा करण्यासाठी भगवंत प्रकट होतात. म्हणून भगवत कितका, कारण भगवत गीतेमध्ये वर्णन आहे की ममय अंशे जीव लोके जीव भूत सनातना, की भगवंतांचे सर्व अंश आहेत आणि त्यामुळे भगवंत इतके कृपाळू आहेत की त्यांना वाटतं की या भौतिक जगामध्ये सर्व जीव काय करतायत, दुःख भोगत आहेत आणि या सर्व जीवांना माझ्या गोलोक धामामध्ये आलं पाहिजे. म्हणून भगवंत काय करतात, स्वतः एक विशेष कृपा करतात आणि त्यांची एक इच्छा असते की म्हणून या भौतिक जगामध्ये या भूतलावर एक सुंदर लीला करतात, त्या लीलेद्वारे सर्व जीवांना मोहित करतात जेणेकरून तो त्या लीलांचं, त्या लीलाचं आस्वादन करून भगवंताप्रती तो आकर्षित होतो आणि भगवंताची भक्ती सुरू करतो आणि अशा प्रकारे तो हळूहळू काय करतो, धामात जाण्याची इच्छा करतो, भगवंतांच्या धामामध्ये तो जातो. तर अशा प्रकारे भगवंतांचा एक अनुग्रह आहे. म्हणून भगवत गीतेमध्ये वर्णन केलेलं आहे की कशा प्रकारे भगवंत अनुग्रह करतात, तेषम एवानुकंपार्थ महम ज्ञानन नाशय आत्मद भवसो ज्ञान दीपेन भास्वता, की गीतेमध्ये वर्णन करतायत भगवान की मी ज्याच्यावर विशेष कृपा करण्यासाठी त्याच्या हृदयात वास करतो व त्याचे ज्ञान आहे त्या ज्ञानाशयाद्वारे त्याच्या हृदयात प्रकाश अज्ञानमय जे हे अज्ञानमय हृदय ते काय प्रकाशाद्वारे ज्ञानाच्या प्रकाशाद्वारे काय करतो त्याचं सर्व अज्ञान अंधकार नष्ट करतो. तर अशा प्रकारे भगवंत अकारण म्हणजे विशेष कृपा करण्यासाठी भगवंत प्रकट होतात. तर आपण पाहू की कलियुगामध्ये भगवंत प्रकट झाले विशेष कृपा करण्यासाठी. जे वेगवेगळ्या अवतारांचं वर्णन आहे परंतु सर्वात विशेष अवतार आहे तो म्हणजे चैतन्य महाप्रभूंचा. भगवंतांनी चैतन्य महाप्रभूंच्या रूपात येऊन ह्या मनुष्य जीवनाचा उद्देश काय आहे ते सांगण्यासाठी ह्या कलियुगात 500 वर्षापूर्वी ते प्रकट झाले. आणि त्यांनी सांगितलं की मनुष्य जीवनाचा उद्देश काय आहे की मनुष्य जीवनात येऊन आपण भगवंतांची राधाकृष्णांची पूजा केली पाहिजे, भगवंतांना शरण केले पाहिजे, त्यांची सेवा केली पाहिजे. म्हणून एक आचार्य नरोत्तमदास ठाकूर एका भजनामध्ये सुंदर वर्णन करतात की मनुष्य जीवनाचा उद्देश काय. मनुष्य जन्म पाया राधा कृष्ण ना भजिया, शानिया शुनिया विष खायनो. नरोत्तमदास ठाकूर म्हणतात की ज्याला मनुष्य जन्म प्राप्त झालेला आहे त्यानं तर राधा कृष्णांचं भजन नाही केलं तर तो काय करत आहे, जानिया बुनिया विष खायनो, की जाणून बुजून तो काय करत आहे, विष प्राशन करीत आहे. म्हणून त्यासाठी चैतन्य महाप्रभू अशा जीवांचा उद्धार करण्यासाठी आले. आणि काय घेऊन आले, गोलोकेर प्रेम धन हरी नाम संकीर्तन रती ना जलमिलो कोयनोता. की गोलोकेर प्रेम धन, प्रत्येक जीवाला गोलोकाची प्राप्ती करायची आहे आणि या गोलोकेचं प्रेम धन घेऊन आले. किती कृपावश आहेत भगवान, गोलोकेचं प्रेम धन घेऊन या भौतिक जगात आले. ते काय आहे गोलोकेचं प्रेमधन, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरिनाम संकीर्तन म्हणलेलं आहे. की हे हरिनाम संकीर्तन घेऊन आले चैतन्य महापू. आणि चैतन्य महापू घेऊन आले ते कोण होते आधी त्याचं वर्णन केलेलं आहे, ब्रजेंद्र नंदन जेही शची सुत होईलो सेही बलराम होईलो नीता. हे चैतन्य महापू स्वतः कोण आहेत, ब्रजेंद्र नंदन कृष्ण आहेत. आणि ते भक्ताच्या रूपामध्ये कसं आहे, सची नंदन होईलो, सची नंदन म्हणजे सची मातेच्या पुत्राच्या रूपात चैतन्य महापूंच्या रूपात ह्या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्यासोबत कोण आहेत, बलरामजी आहेत, बलराम होईल निताय नित्यानंद प्रभू. हे दोघे पण इतके कृपाळू आहेत की त्यांनी या कृपेचा सागर या भौतिक जगात काय केलेला आहे, सर्वांना वाटलेला आहे. आणि धनहीन यत चिलो हरिनाम उद्धारिलो तार साक्षी जगाईमध्ये. आल्या आल्या त्यांनी पहिल्यांदा अशा पापी जीवांचा उद्धार केलेला आहे या हरिनामाद्वारे. त्याचं वर्णन नरोत्तमदास ठाकूर करतायत, कोण आहेत ते, जगाई मदाय. तर त्याचं चैतन्य चरितामृतमध्ये सुंदर वर्णन आहे की जगाई मदाईचं वर्णन केलं की त्यांनी हरिदास ठाकूर आणि नित्यानंद प्रभू यांना पहिल्यांदा सांगितलं की जारे देखो तारे को कृष्ण उपदेश, तुम्ही जावा आणि हरिनामाचा प्रसार करा. जो पण तुम्हाला जीव दिसेल दिसेल त्यांना सर्वांना घरोघरी जाऊन काय करा, या हरिनामाचं वितरण करा. आणि अशा प्रकारे त्यांनी पहिल्यांदाच जाऊन जगाय मदाईचा उद्धार केला. त्यांना कितीतरी त्या त्रास झाला तरी पण. म्हणून हा जो अवतार आहे कृपेचा अवतार, याला महावदन्याय अवतार म्हणलेला आहे. नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते. की हे कृष्ण प्रेम प्रदायते, कृष्ण प्रेम प्रदान करण्यासाठी चैतन्य महापू स्वतः या ठिकाणी आलेले आणि कृपेचा सागर ते वाटत आहेत. तर ह्याबद्दल सुंदर वर्णन केलेलं आहे कथेमध्ये की त्यावेळी चैतन्य महाच्या लीलेमध्ये सर्व कृपाच आहे. ते सर्व भक्तांच्यावर कृपा करत आहेत आणि सर्व बद्ध जीवांच्यावर कृपा करण्यासाठीच ते या भौतिक जगामध्ये त्यांनी जन्म घेतलेला आहे. म्हणून एक सुंदर लीला चैतन्य चरितामृतमध्ये येते की कशा प्रकारे ते या कृपेचा सागर सर्व जीवांना वाटत आहेत आणि त्यामध्ये त्यांची वेगळ्या परिस्थितीमधून ते गेलेले आहेत, त्यांना त्रास झालेला आहे. ते स्वतः परमपुरुषोत्तम भगवंत आहेत तरी पण ते एक भक्ताच्या रूपात या हरिनाम संकीर्तन वाटत आहेत. एकदा असं वर्णन केलेलं आहे की जसं चित्ता असतो, आचार्य वर्णन करतात प्रभुपाद चित्ता कसं धावतो है ना, त्याचा स्पीड किती असतो, त्या स्पीड मध्ये चैतन्य महापू धावत आहेत का, हरिनाम वाटण्यासाठी. आणि हे वाटत असताना वाटेत एकदा चैतन्य प्रभू पाहतात की एका धोबी घाटावर एक धोबी बसलेला आहे, तो कपडे धुत आहे परंतु मुखामध्ये काय हरिनाम नाहीये. असंच चैतन्य बापूंना वाटलं, अरे हा नुसतं कष्ट करतो, प्रपंच चालवत आहे परंतु मुखामध्ये हरिनाम नाही, तर परत त्याला जन्म घ्यावा लागेल. त्याने भगवंतांचा आश्रय नाही घेतलेला, या व्यक्तीला हरिनाम दिलं पाहिजे. मग चैतन्य बापू त्या धोबी घाटावर जातात, त्या धोबीला म्हणतात की भगवंतांचं नाव घे, कृष्ण कृष्ण म्हण. परंतु धोबी बघतो की हा कोण वेडा आलेला आहे संन्याशीच्या रूपामध्ये, आणि हा मला कृष्ण कृष्ण म्हणायला लावत आहे, मी कसं काय कृष्ण कृष्ण. मग तो लक्षच देत नाही पहिला पहिला, परंतु तरी चैतन्य बापू त्याला सोडत नाहीत, कृपया कृष्ण कृष्ण म्हण. परंतु तो पाहतो की हा आता मला काही सोडणार नाहीये, तरी तो विचार करतो, अरे मी तर ह्या संन्याशाकडनं हे ऐकलं आणि मी जर कृष्ण कृष्णच म्हणलं आणि या कृष्णचा आधार घेतला तर मी पण याच्यासारखा होईन वैरागी, आणि माझं प्रपंचाचं काय, माझी बायका आहेत पोरं आहेत त्यांचं कोण रक्षण करणार आणि त्यांना कोण खाऊ घालणार, मी तर कृष्ण कृष्णच म्हणत बसलो म्हणून तो आणि परत लक्ष द्यायचं बंद करतो. परंतु चैतन्य महाप्रभू त्याच्याकडं परत म्हणतात, हे तू काय कर, भगवंतांचं नाव घे, कृष्ण मान कृष्ण मान. मग धोबी शेवट म्हणतो, अहो मी कसं काय म्हणू, मी एक ग्रस्त आहे आणि मला माझा प्रपंच चालवायचा आहे, मी तर हे करत बसलो तर माझा प्रपंच कसं चालणार, आणि हे जे मी काही कपडे धुत आहे या कपड्यावर ते डाग पडलेले आहेत, ते डाग जर मी कृष्ण कृष्ण म्हणत बसलो तर ते डागकडे माझं लक्ष गेलं नाही, डाग निघले नाहीत तर लोक मला पैसे देणार नाहीत आणि मी नुसतं कृष्ण कृष्ण कसे म्हणू. चैतन्य महाप्रभू म्हणतात, अरे धोबी असं कर, तू इकडे ये, तुझे कपडे मी धुतो. आणि धोबीला काय करतात, बाजूला बसवतात आणि चैतन्य महाप्रभू स्वतः त्या धोबीचे कपडे धुत बसतात आणि ते कपडे धुता धुता त्याला म्हणतात, तू आता म्हण कृष्ण कृष्ण म्हण. तो थोडासा विचार करतो, अरे मी पण थकलेलो आहे आता, तर चैतन्य महापूर्ण ह्या संन्यासीला देऊन टाकू आपले कपडे धुवायला, काय आता मी पण थकलोय, किती वेळ झालं मी कपडे धुतोय. आणि मग तो कोपऱ्यामध्ये बसतो एका ठिकाणी आणि चैतन्य महापूर्ण म्हणतात, आता तरी म्हण कृष्ण कृष्ण, मी तुझे सर्व कपडे धुवून देतो. तो म्हणतो, आता संन्यासीचा ऐकू, कारण माझं काम तो करत आहे. आणि अशा प्रकारे तो ज्यावेळी कृष्ण कृष्ण म्हणतो, थोडा वेळ चैतन्य महापूर्ण म्हण म्हणतात, एकदा नाव घे म्हणतात, मग तो तासोन तास तास निघून जातात आणि तो त्या कृष्ण नामामध्ये वेडा होऊन जातो, कृष्ण 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 म्हणत असतो. आणि अशा प्रकारे चैतन्य प्रभू बघतात की ह्याला कृष्ण प्रेम आता प्राप्त होणार. इतक्यात त्याची पत्नी येते जेवण घेऊन प्रसाद घेऊन, अरे माझ्या पतीला काय झालेलं आहे आणि हा कोण संन्याशी कपडे धोत आहे आणि माझा हा पती असा वेडा का झालेला आहे, कृष्ण कृष्ण म्हणत बसलेला आहे, हे कपडे याने नाही धुले तर आपलं काय होणार, आपल्याला पैसे कोण देणार आणि संन्याशी इथं कसं काय आलेला आहे. आणि अशा प्रकारे धोबीला म्हणते की माझ्या पतीला काय झालेलं आहे, जशी ती पत्नी आपल्या पतीला विचारायला जाते स्पर्श करते तर करंटच लागतो लगेच, तसं करंट लागल्यावर कसं होत, तसं ती लगेच हरिनाम, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, ती पण कृष्ण 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 म्हणते. अशा प्रकारे नंतर तिची मुलं येतात, ती पण मुलं पाहतात, अरे आई वडिलांना काय झालेलं आहे, ती पण स्पर्श करतात, ती पण कृष्ण कृष्ण कृष्ण. आणि अशा प्रकारे सर्व गावामध्ये वार्ता कळते की अरे या धोव्याला काय झालेलं आहे, सर्व त्याचं कुटुंब आता कृष्ण कृष्ण म्हणून बसलेलं आहे आणि काय झालं यांना. म्हणून त्या गावातील एक व्यक्ती येतो आणि पाहतो, अरे ह्याला काहीतरी कोणतरी सांगावं लागेल. आणि एक व्यक्ती धाडस करतो की त्या स्पर्श करतो जसा धोव्याला, तो पण कृष्ण कृष्ण कृष्ण. आणि अशा प्रकारे संपूर्ण गाव काय करतं, ह्या कृष्ण नामाचा आश्रय घेत आणि चैतन्य बापूंची इच्छा पूर्ण होत, कारण चैतन्य बापू त्यासाठीच आलेले आहेत. तर आपण पाहतो की ह्या ठिकाणी परम पुरुषोत्तम भगवंत सर्व कारणाचे कारण ब्रह्मांडांचे स्वामी ते या ठिकाणी काय करतायत, धोबीचे कपडे धोत आहेत आणि कृष्ण नामाचा प्रचार करीत, इतकं खालस सेवा चैतन्य महापू करतायत. तर आपण बघतो की हे कृपा आहे चैतन्य महापूंची आणि भगवंत अशा प्रकारे एक विशेष कृपा करण्यासाठी वेगवेगळे अवतार करतात, अवतार घेतात. म्हणून श्रीमद भागवतामध्ये वर्णन केलेलं आहे की भगवंतांची एक विशेष कृपा असते, जर भक्तावर त्यांनी केली तर सर्व भगवंत काढून घेतात. दहाव्या स्कंदामध्ये वर्णन केलेलं आहे की यशहान म्हणून कृणामी हरिश्चेम ततम शने ततो धनम त्यच्छस्य स्वजनम दुःख दुःखितम. की भगवंत म्हणतायत की जर मी कृपावेश कृपावश एकावर तर विशेष कृपा करू तर हळूहळू हळू मी त्याचं सर्व धन आहे सर्व ऐश्वर काढून घेतो, त्यामुळे तो काय करतो, कष्ट सहन करतो, त्याला दुःख येऊ शकतं. उदाहरणार्थ बली महाराजांच्यावर विशेष कृपा केली, सर्व ऐश्वर काढून घेतलं, है ना, कारण का त्याने परम पुरुषोत्तमांची पूर्ण शरणागती घातली. बली महाराजांनी पूर्ण शरणागती घेऊन आत्मनिवेदन केलं होतं, म्हणून एक विशेष कृपा बली महाराजांना प्राप्त झाली होती. कुंती महाराणी पण पाहतो की भागवत मध्ये वर्णन करते, हे भगवंता मला अशी विशेष कृपा आहे माझ्यावर की तुम्ही मला दुःख देत आहात का, आणि असंच दुःख देत राहा, कारण ही विशेष कृपा आहे तुमची. विपता येत संतुष्टा सात्वत म्हणलेलं आहे की कुंती महाराणी म्हणते, असे तर तुम्ही दुःख द्याल तर मी काय करेन, अजून चांगल्या प्रकारे तुमचं स्मरण करील. म्हणून अशा प्रकारे भगवंत वेगवेगळे अवतार घेऊन आपल्या भक्तावर विशेष कृपा देतात. म्हणून शक्तावेश अवतार, म्हणून कधी कधी भगवंत हे काही सहा अवतार आहेत, लीला अवतार महत्वाचा आहे, त्यापैकी कधी कधी शक्तावेश अवतार मध्ये काय आहे की भगवंत स्वतः येतात, कधी कधी आपल्या शुद्ध भक्तांना एक शक्तीच येतात, त्या शक्तीद्वारे ते या हरिनामाचा किंवा हे जे कृष्ण भावनेचा प्रचार करून काय करतात, सर्व जीवावर कृपा करतात. म्हणून आपण बघतो की आपल्या परंपरेत अनेक आचार्यच्यावर भगवंताने एक विशेष कृपा केलेली आहे, आणि त्या आचार्याने कृष्ण भावनेचा प्रचार जगभर केलेला आहे. म्हणून आपण पाहतो की भगवंतांनी चैतन्य महापूच्यावेळी लीला करत होते, त्यावेळी चैतन्य महापूंनी भविष्यवाणी केली होती की माझा मोर सेना सर सेनापती या कलियुगात काय होईल, प्रकट होईल. म्हणजे काय, भगवंताने आधीच भविष्यवाणी केलं होतं, ते भगवंतांनी आपल्या एक शक्तीद्वारे काय केलं, एका शुद्ध भक्ताला शक्ती प्रदान केली आहे, आणि भक्ताद्वारे पण बद्ध जीवावर भगवंत कृपा करतात. आणि ते कोण आहेत, एसी भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद. तर प्रभुपादांनी पण आपण बघतो की त्यांना एक विशेष कृपा भगवंतांनी विशेष शक्ती दिली, आणि त्या शक्तीद्वारे प्रभुपादांनी पूर्ण जगभर ह्या कृष्ण भावनेचा प्रचार केला. आपण पाहतो की आज 70व्या वर्षी काय व्यक्ती करतो, घरातून बाहेर येऊ शकत नाही, परंतु एक विशेष शक्ती होती, एक गुरूंची कृपा होती प्रभुपादांच्यावर, भगवंतांची एक विशेष शक्ती होती, त्यामुळे प्रभुपादांनी याद्वारे पूर्ण देशभर पूर्ण सर्व देशामध्ये काय केलं, या हरिनामाचा प्रचार केला, आणि लोकांना काय केलं, आनंदी बनवलं. म्हणून म्हणलेलं आहे की हिप्पी जे काही लोक होते त्यांना हरिनाम दिलं, ते काय झाले, हॅप्पी झाले. का, कारण ते 24 तास पापी जीवन जगत होते, आणि अशा लोकांना प्रभुपादांनी काय केलं, तसं चैतन्य महापूंनी पहिल्यांदा जगाई मदाईचा उद्धार केला, असे जगाई मदाई या कलियुगात प्रभुपादांनी जे हिप्पी लोकांना हॅप्पी केले. का, कारण ते 24 तास त्या जगाई मदाईप्रमाणे पाप करत होते, नशा करीत होते, आणि अशा लोकांना प्रभुपादांनी काय केलं, हॅप्पी बनवलं. नंतर आपण बघतो की प्रभुपादांनी 12 वर्षांमध्ये 108 मंदिराची स्थापना केली आणि कृष्ण भावनेचा प्रचार केला. या शक्य नाहीये 17व्या वर्षी एक व्यक्ती पाश्चात्य देशात जाऊन या कृष्ण भावनेचा प्रचार करीत आहे आणि 108 मंदिराची स्थापना करीत आहे. ही विशेष शक्ती भगवंतांनी त्यांना दिलेली आहे. म्हणून आज आपण पाहतो की आज आनंदाने पाश्चात्य देशामध्ये लोक या हरिनामाचं कीर्तन करीत आहेत, जल्लोष करीत आहेत कीर्तनामध्ये, आणि आनंदाने या कीर्तन घे या कीर्तनाचं काय करतायत, आनंद घेत आहेत. म्हणून आपण बघतो की या भक्तांनी आणि विशेष करून प्रभुपादांच्या कृपेने, तसं चैतन्य महापूर सर्वांना कृष्ण 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 म्हणायचे, तसं कृष्ण भावनेचा कृष्ण महामंत्राचा प्रचार केलाच प्रभुपादांनी, परंतु आज प्रभुपादांनी जी काही कृपा दिलेली आहे सर्व भक्तांना, आज भक्तांच्या द्वारे काय होत आहे, चैतन्य महाप्रभूंचं पण नाव पूर्ण देशभर पूर्ण विश्वामध्ये काय झालेलं आहे, प्रसिद्ध झालेलं आहे. का, कारण भगवंतांचा हा जो अवतार आहे चैतन्य महापूंचा, छन्न अवतार म्हणलेला आहे, छुपा अवतार आहे. आज काही लोकांना या अवताराविषयी माहिती नाही, प्रभुपादांनी जी काही कृपा केली भक्तांच्यावर, त्यामुळे भक्त आज काय करतायत, सर्वांना चैतन्य महापूंचं नाव पण देत आहेत, गौरांगा गौरांगा नित्यानंद नित्यानंद अशा प्रकारे कीर्तन करत आहेत. तर अशा प्रकारे सर्व ही कृपा आहे भगवंतांची, म्हणून आज विश्वभर गौरांग महाप्रभूंचे नाव, भगवंतांचे नाव आणि हरिनामाचा प्रचार होत आहे. का, कारण एक भगवंतांची कृपा आहे. म्हणून या अध्यायामध्ये पण आपण पाहतो की जसं भगवंत वेगवेगळे अवतार घेऊन काय करतात, या बद्ध जीवावर विशेष कृपा करण्यासाठी येतात, तसंच या अध्यायामध्ये वर्णन केलेलं आहे की हा जो मत्स्य अवतार आहे हा चाक्षुष मन्वंतरात झाला, आणि हा मत्स्यावतार कुणासाठी? सत्यव्रत महाराजांच्यावर एक विशेष कृपा करण्यासाठी. कारण आचार्य तात्पर्यात वर्णन करतात की हे जे राजा होते त्या राजांनी भगवंतांना काही प्रार्थना केली नव्हती की मला तुम्ही मत्स्यावतार हे करा, दर्शन द्या. परंतु भगवंतांची इच्छा आहे, तसं आचार्य म्हणतात की भगवंतांची इच्छा आहे. भगवंत आपल्या कृपावश की एक प्रबोधनाने कृपा भक्तावर करण्यासाठी हा मत्स्यावतार धारण केला. म्हणून ह्या ठिकाणी अशा प्रकारे आज एक कृपेचं वर्णन केलेलं आहे की भगवंत कशा प्रकारे हे कृपा करण्यासाठी ह्या ठिकाणी वेगवेगळे अवतार घेतात, आणि आजच्या श्लोकात खास करून मत्स्यावतारचं वर्णन केलेलं आहे. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की. श्रीमद भागवत महापुराण की.